जेव्हा प्रत्येकाचे पाय ग्रंथालयाकडे वळतील तेव्हा भारताला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.
सन 1893 साली भीमराव जन्मले, दलित जनांचे भाग्य उजळले, कैवारी लाभले. कायदे पंडित शिल्पकारही घटनेचा गाजतो, भीमरायाचा कीर्ती डंका चौमुलखी वाजतो. ध्येयवादी अनमोसादी स्वाभिमानी नर, भीमराव आंबेडकर धन्यते, भीमराव आंबेडकर, भीमराव आंबेडकर धन्यते, भीमराव आंबेडकर. मंदिर नव्हते दलितासाठी फुले, वाट काटेही झाली मोकळी भीमरायाच्या मुळे. अस्पृश्यतेची रात संपली, ते जनवे फाकले. महाडच्या चवदार तळ्याचे पाणीही चाखले. दीक्षा दिली अनमोल धरला मोकळी जनसागर, धन्यते भीमराव आंबेडकर, भीमराव आंबेडकर धन्यते भीमराव आंबेडकर, भीमराव आंबेडकर धन्यते भीमराव आंबेडकर, भीमराव आंबेडकर धन्यते भीमराव आंबेडकर.
जनांच्या हिता सुखाचे भार वाहिले श्री, ऋणतयांचे राहतील 9 कोटी जनतेवरी. 1956 साली 6 डिसेंबर दिनी महापरिनिर्वाण झाले राहिला आठवणी. ज्ञानेश ऐसा होणार नाही सो दुनिया जगभर,
भीमराव आंबेडकर धन्यते, भीमराव आंबेडकर, भीमराव आंबेडकर धन्यते भीमराव आंबेडकर, भीमराव आंबेडकर धन्यते भीमराव आंबेडकर, भीमराव आंबेडकर धन्यते भीमराव आंबेडकर.